सर्वांना भावपूर्ण नमस्कार. प्रत्येक भाव सत्संगात आपण आदिशक्ती जगदंबेचा भरभरून कृपावर्षाव अनुभवत आहोत. मातेने यावेळी आपल्या भक्तांवर तिच्या कृपेची, तिच्या प्रीतीची उधळणच करायचे ठरवले आहे. मातेचा जागर किती प्रचंड प्रमाणात होत आहे हे भावसत्संगांच्या माध्यमातून सर्वजण अनुभवत आहोत. वात्सल्यपूर्ण मातेला आपण सर्वांनी आजच्या सत्संगात बालकासमान हाक मारायची आहे. सत्संग सुरू होण्यापूर्वीच आदिमाता आपल्या सर्व भक्तांसाठी आपल्या समक्ष उभी आहे. मातेच्या सुखोमल चरणांचे आपण दर्शन घेत तिच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करूया. हे माते, आम्ही लहानसे जीव तुझ्यास आधीन आहोत. आमच्या या चित्तावर नेहमी तुझेच नियंत्रण असू दे. हे आई जगदंबे, तूच तर आमची शक्ती आहेस. तुझीच शक्ती आमच्या पेशीपेशीत कार्यरत आहे. हे आदिमाते, आम्हाला भक्ती आणि शक्ती प्रदान कर. आमच्या समस्त अपराध आणि समस्त पापांसाठी आम्हाला क्षमा करून यातून मुक्त करमाते. आमचा उद्धार करमाते. भवबंधनातून आम्हाला सोडवून तुझ्या भक्तीत गुंतव. हे आई, आमचे हे मागणे स्वीकार कर. सुखदुःखाच्या पलीकडे जेथे तू प्रत्यक्ष वास करतेस, हे माते, आम्हा सर्वांना तो आनंद अनुभवायचा आहे. हे आदि माया, आम्ही तुझ्या चरणी शरणागत आहोत. आमचा प्रत्येक श्वासागणिक तुझेच स्मरण, तुझेच स्तवन आणि तुझेच चिंतन होऊन तुझ्या पवित्र चरणी आमचे समर्पण होऊ दे. अशी आम्हा सर्व बालकांची ही प्रार्थना तू स्वीकार कर. मातेला प्रार्थनेच्या माध्यमातून हाक मारत असताना तिचे अस्तित्व आपण पूर्णपणे अनुभवत आहोत. भक्तांच्या आखेला धावून येणाऱ्या मातेच्या चरणी संपूर्ण शरणागतीने श्लोकपुष्प अर्पण करूया.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
सर्वांना नमस्कार. भावसत्संगांच्या माध्यमातून आदिशक्तीला अनुभवत आपण सारे धन्य धन्य झालो आहोत. आपल्या सर्वांची कित्येक जन्मांची पुण्याई या जन्मात पळाला आली आहे. आदिमायेचीच ही प्रचंड कृपा, तिचेच प्रचंड प्रेम आपल्या सर्व भक्तांवर आहे. आपल्या सर्वांवर मातेचे केवढे हे प्रेम आहे, त्याचे आपण मूल्यच करू शकत नाही. या पृथ्वीवरील सर्वात भाग्यशाली जीव आपण आहोत. आई जगदंबेच्या परमकृपेने प्रत्यक्ष आदिशक्तीचे विविध रूपात आपल्याला दररोज दर्शन होत आहे. या भूतलावर आपल्यापेक्षा परमभाग्यशाली दुसरे कोण असेल का? याची जाणीव आपल्या मनामध्ये सतत जागृत ठेवून देवीला या भाव सत्संगात क्षणोक्षणी शरण जाऊया. आजच्या सत्संगात आदिमाया, आपल्या प्रिय भक्तांना कोणत्या रूपात दर्शन देणार आहे? तिचे कोणते रूप आज आपल्याला मोहून घेणार आहे? आई जगदंबा आपल्याला सर्व विसरायला लावून तिच्या विश्वात कशी नेणार आहे ते आपण आता अनुभवूया. स्वतःचे अस्तित्व विसरून मातेच्या वात्सल्यमय प्रीतीत डुंबण्याची ही प्रक्रिया पुष्कळ सुंदर आणि हवीहवीशी आहे. चला तर आज देवी माता ज्या रूपात आपल्याला दर्शन देईल त्या रूपात तिला अनुभवून देवी मातेच्या या दिव्य चैतन्यमय स्त्रोतात नाहून जाऊया. नवरात्रीचा आज 5वा दिवस आहे. नवदुर्गांमधील दुर्गेचे 5वे रूप स्कंदमाता हे आज कार्यरत आहे. भगवान स्कंद म्हणजेच कार्तिकेयाची माता असल्यामुळे देवीच्या या रूपाला स्कंदमाता असे म्हटले आहे. आपण सर्वांनी मातेचे दर्शन घ्यायला तिच्याकडे जाऊया. सर्वांनी डोळे मिटूया. या मातेचे रूप कसे आहे, ती कशी दिसत असेल, मातेच्या दर्शनाची तिला भेटण्याची आपल्या सर्वांना पुष्कळ ओढ लागली आहे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी आपण साक्षात देवीचे रूप अनुभवत आहोत, देवीचे हास्य अनुभवत आहोत, देवीची प्रीती अनुभवत आहोत. स्कंद मातेला आज आपण अनुभवणार आहोत. सर्वांनी तिच्या चरणी प्रार्थना करूया. तिचे दर्शन घडवण्यासाठी आपण सर्वांनी याचना करूया. हे स्कंद माते, आम्ही सर्व लेकरे तुझी वाट पाहत आहोत. तुझ्या या दैवी रूपाचे आम्हाला दर्शन घडव. हे माते आमच्या उद्धाराकरता आम्हा सर्वांना दर्शन दे. तुझ्या दर्शनाने आमचे सर्व पाप ताप नष्ट होऊन तुझ्या चरणी आम्हाला स्थान प्राप्त होऊ दे. हे उद्धार के आम्हाला तुझे सुंदर दर्शन घडव. आपल्या प्रत्येकाच्या अंतरातील हाक तसेच आपल्या सर्वांची प्रार्थना मातेपर्यंत पोचत आहे. आपल्या अंतरातील तळमळ आणि भाव माता पाहत आहे. या जाणीवेनेच आपण तिला आळवत आहोत. आपल्या अंतरातील तळमळ जाणून आणि भाव जाणून माता आपल्याला दर्शन देत आहे. आपल्यासमोर सर्वत्र लख प्रकाश पसरलेला आहे. स्कंद मातेच्या या दिव्य रूपाने संपूर्ण विश्व व्यापून टाकले आहे. सर्वस्वाचा विसर पडून स्कंद मातेच्या वात्सल्यमय प्रीतीशी आपण सगळेजण एकरूप होत आहोत. देवीच्या आगमनाने संपूर्ण सृष्टीच प्रकाशमय झाली आहे. आपल्या नेत्रांच्या माध्यमातून मातेचे दर्शन घेऊन तिचे सुंदर रूप साठवून आपल्या हृदयात उच्च भावाने तिची पूजा करूया. कमलपुष्पाहूनही सुंदर अशा मातेच्या या रूपात भगवान स्कंद बालक रूपात तिच्या मांडीवर बसलेले आपल्याला दिसत आहेत. ही देवी कमलासनावर विराजमान आहे. माता चतुर्भुज आहे. तिचे वाहन सिंह आहे. या देवीचा वर्ण पूर्णपणे शुभ्र आहे. देवीच्या दोन्ही हातामध्ये कमलपुष्प आहे. एका हाताने ती आपल्या भक्तांना अखंड आशीर्वाद देते. तिच्या चौथ्या हाताने तिने आपल्या बालक कार्तिकेयला आपल्या कुशीत घेतले आहे. या मातेकडे पाहून आपल्याला आपण तिच्या खूपच जवळ आहोत. प्रत्यक्ष आपल्या मातेसोबत असून आपण भयमुक्त आहोत असे वाटत आहे. वात्सल्य भाव प्रचंड प्रमाणात अनुभव होत असून आपल्याला ती माता आपल्या आईप्रमाणेच अगदी सर्वात जवळची वाटत आहे. आज असे का होत असेल बरे? याचे कारण काय आहे? आत्तापर्यंत ज्या ज्या देवीचे आपण दर्शन घेतले त्या प्रत्येक देवीच्या हातात शस्त्रास्त्रे आपण पाहतो, परंतु स्कंद मातेच्या हातामध्ये आपल्याला शस्त्रे दिसत नाही. भगवती स्कंद मातेच्या रूपाचे हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला देवीच्या दर्शनाने सर्वाधिक वात्सल्यभावाची अनुभूती येत आहे. ती तर आई आहे, जगज्जननी आहे. तिचे परमप्रेम हेच तिचे अस्त्र आणि शस्त्र आहे. या बळावरच ती सर्वांना आपलेसे करून घेते. स्कंद मातेचे हे वात्सल्यमय रूप आपल्या अंतरात साठवून ठेवूया. स्कंद मातेचे रूप, तिचे तत्व आपल्या रोम रोमामध्ये अनुभवूया. स्कंद मातेने आपल्या सर्वांना दर्शन देऊन सर्व पिढ्यांपासून आपल्याला मुक्त केले आहे. स्कंद मातेचे हे वात्सल्यमय स्वरूप, तिची सुंदर मूर्ती आपण हृदय मंदिरात जपून ठेवूया. स्कंद मातेच्या चरणी अनन्य भावाने नमन करून कृतज्ञता व्यक्त करूया. स्कंद माता म्हणजे कार्तिकेयाची माता असल्याने मातेचा वात्सल्य भाव अधिक आहे. माता आणि बालक यांचे नाते हे बालकाच्या जन्मापूर्वीपासूनच अतूट असते. माता आणि बालक हे दोघेही एकमेकांचा विरह सहन करू शकत नाही. स्कंद माता ही तर जगन माता आहे. तिचे अस्तित्व आणि स्वरूप आपण बालक वारंवार का विसरतो? स्वतःच्या अहंकारामुळे या मातेचे सर्व सामर्थ्य विसरून आपण दुःखी का होतो? याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी आज दुर्गा माता स्कंद मातेच्या रूपात अवतरलेली आहे. तिचे आपल्यावर पूर्ण लक्ष आहे. या माध्यमातून तीच आपल्याला दाखवत आहे मातेला आपल्या पुत्राच्या आनंदाशिवाय दुसरे काहीच नको. माता आपल्या पुत्राला कधीच दुःखी पाहू शकत नाही. पुत्राच्या आनंदातच तिचा आनंद असतो. या जगन मातेच्या करुण हृदयात आपल्या सर्व लेकरांप्रती किती प्रीती असेल त्याचे आपण मूल्यच करू शकत नाही. तिने केवळ तिच्या मांडीवरच नाही तर तिच्या हृदय कमलात आपल्या सर्वांना घेतले आहे. अशा मातेच्या विशाल हृदयात आपल्या सर्वांप्रती केवढी ही प्रीती. तिच्या प्रीतीचे आपण मूल्य कसे करायचे, या जगन्मातेला कसे आळवायचे. आपल्या अंतरात तिच्याप्रती असलेले प्रेम कसे व्यक्त करायचे, अशी व्याकुळता आपल्या प्रत्येकामध्ये या क्षणाला निर्माण झाली आहे. नवरात्रीच्या या पाचव्या दिवशी तिचे तत्व अधिकाधिक कार्यरत आहे. एक सहस्रपटीने कार्यरत असलेले तत्व ग्रहण करण्यासाठी शब्दांच्या पलीकडे आपल्या हृदय मंदिरात तिच्याप्रती असलेला भाव स्कंद मातेच्या चरणी व्यक्त करूया. सर्वांनी वातावरणाशी पूर्ण एकरूप होऊया. रोम रोमामध्ये पेशी पेशीमध्ये स्कंद मातेचे तत्व ग्रहण करूया. देवीच्या कृपेने आपण सर्वजण आपल्या हृदयामध्ये देवीप्रती भाव अनुभवत आहोत. देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे. देवीला प्रार्थना करून तिच्या चरणी नतमस्तक झालो. आजच्या भाव सत्संगात आपल्याला देवीच्या अधिकच जवळ गेल्यासारखे वाटत आहे. देवीनी आपल्या सर्वांना तिच्या कुशीत घेतले आहे. भाव सत्संगाच्या पुढील सत्रातही याची आपण अनुभूती घेऊया. आजच्या दिवसाचे अजून एक वैशिष्ट्य आहे, आज ललिता पंचमी आहे. ललिता पंचमीच्या दिवशी अनेक जण व्रत करतात. आजचा दिवस शक्ती स्वरूपा ललिता देवीला समर्पित आहे. उपांग ललिता शक्तीचे वर्णन पुराणांमध्ये सुद्धा आहे. नवरात्रीनिमित्त झालेल्या पहिल्या भाव सत्संगामध्ये आपण देवी सतीची कथा ऐकली. प्रजापती दक्षाने जेव्हा यज्ञ केला त्या यज्ञाच्या वेळी शिवाचा अपमान झाला होता. त्यावेळी सतीने योगाग्नीद्वारे आपला देह जाळून भस्म केला. त्यानंतर शिवाने तिचे शरीर घेऊन तांडव नृत्य केले. भगवान विष्णूने सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या देहाला विभाजित केले. तिचा एक एक अवयव 51 ठिकाणी पडला आणि तीच आपली पवित्र 51 शक्तिपीठे झाली. जेव्हा विष्णूने सतीच्या देहाचे तुकडे केले त्यावेळी सतीचे हृदय ज्या ठिकाणी पडले ते म्हणजे नैमिषारण्य आणि तेथेच ललिता देवीचे मंदिर आहे. ललिता देवीने समस्त मानवजातीच्या आणि देवतांच्या कल्याणासाठी दैत्यांचा वध केला. त्यातून देवीची आपल्या सर्वांवरील प्रीती दिसून येते. याविषयी एक सुंदर कथा आज आपण सर्वजण ऐकणार आहोत. जेव्हा भगवान शिवाने कामदेवाला भस्म केले त्यावेळी त्याची राख पडली होती. एक दिवस श्री गणेशाने कुतूहलाने त्या राखेतून एक पुरुषाची आकृती बनवली. थोड्याच वेळात तो सजीव होऊन कामदेवाप्रमाणे सुंदर बालक बनला. श्री गणेशाने त्याला भगवान शंकराची स्तुती करायला सांगितली. त्याचे नाव भंड होते. भंडाने श्री गणेशाच्या आज्ञेचे पालन केले आणि घोर तपस्या केली. त्यानंतर प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला वर मागायला सांगितलं. त्यांनी असा वर मागितला, देवता अथवा कोणत्याही प्राण्याच्या हातून माझा वध होऊ नये. भगवान शिवाने त्याला वरदान दिले, त्याला दिव्य अस्त्रशस्त्रही दिले, 60,000 वर्षाचे राज्य दिले. आदि भंडासूर शिवाची पूजा करायचा, तसेच त्यांचे आज्ञापालनही करायचा. त्याचे अनुयायी दैत्यही त्याप्रमाणे आचरण करायचे. अशा प्रकारे सौभाग्यशाली भंडाचे सुखसमृद्धीसहित 60,000 वर्ष पाहता पाहता व्यतीत झाले. मात्र त्यानंतर तो उन्मत्त झाला. एकदा देवर्षी नारदानेही त्याला पराशक्तीची उपासना करायला सांगितली. त्यांनी ती केली नाही. देवतांनी लगेच नारदांचे आज्ञापालन केले. आपल्या विजयासाठी हिमालयात पराशक्तीची उपासना करू लागले. दैत्यांचे पुरोहित शुक्राचार्य यांनी भंडासुराला सांगितले, देवता आपल्या विजयासाठी हिमालयात पराशक्तीची उपासना करत आहे. पराशक्ती त्यांच्यावर प्रसन्न झाली तर देवता दैत्यांचा वध करतील. त्यामुळे तू लवकरच जाऊन देवतांच्या पूजेत व्यत्यय आण. भंडासूर देवतांवर चालून आला. त्यावेळी परांबेने आपल्याला शरण आलेल्या देवतांच्या रक्षणासाठी ज्योतीची एक अलंग्य भिंत उभारली. हे पाहून भंडासूर क्रोधित झाला. त्यांनी ती भिंत तोडली, परंतु तत्क्षणी तेथे पुन्हा अलंग्य भिंत उभी झाली. अशा प्रकारे अनेक प्रयत्न करूनही ती भिंत पुन्हा पुन्हा निर्माण होत होती. शेवटी भंडासूर निघून गेला. देवतांच्या मनात भय उत्पन्न झाले. जेव्हा ही भिंत नसेल तेव्हा आपले रक्षण होणे कठीण आहे. सर्व देवतांनी परांबेची घोर आराधना केली. साक्षात परांबा प्रकट झाली. तिच्या अद्भुत दर्शनाने देवता कृतकृत्य झाल्या. तेव्हा विश्वाच्या रक्षणासाठी ललितांबेने भंडासुराशी युद्ध केले. त्याचा वध करून सर्व देवतांचे रक्षण केले. करुणामय ललिता देवीने नेहमीच आपल्या भक्तांचे रक्षण केले आहे. एकदा ब्रह्मदेवाने सोडलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ लागले आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू जलमग्न होऊ लागली. सर्व ऋषीमुनी माता ललिता देवीची उपासना करू लागले. त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन देवी प्रकट झाली. तिने ते विनाशकारी चक्र रोखले. अशा प्रकारे सृष्टीला ललिता देवीने पुन्हा नवजीवन प्रदान केले. देवी ललिता ही दशमहाविद्यांमधील एक देवी आहे. पौराणिक आख्यानानुसार आदिशक्ती त्रिपुरसुंदरी जगतजननी ललिता मातेच्या दर्शनाने समस्त कष्टांचे निवारण होते. देवीच्या पूजेमुळे ती आपल्या भक्तांना शक्ती प्रदान करते. अशा ललिता देवीचे दर्शन घेऊन आपण तिला प्रार्थना करूया. तिचे रूप आपल्या डोळ्यासमोर आणूया. हे ललिता त्रिपुरसुंदरी, या कलियुगात जो अधर्म माजला आहे त्यापासून तूच आमचे रक्षण कर. हिंदू राष्ट्रासाठी आम्हा सर्वांना बळ दे. सत्ययुगामध्ये एकदा विंध्य पर्वताचा अहंकार वाढू लागला. त्याने खूप मोठे रूप धारण केले. अगस्ती ऋषींनी त्याचा अहंकार दूर केला. त्यानंतर त्यांनी कलियुगाच्या सुरुवातीला पुन्हा पाहिले. लोकांमध्ये पुष्कळ अहंकार आहे. ते धर्माचा मार्ग सोडू लागले आहे. त्यांना विचार आला, लोकांचा अहंकार नष्ट व्हायला हवा. कलियुगात जर अशी स्थिती राहिली तर पुढे काय होईल. त्यामुळे ते तीर्थाटनाला गेले. अनेक तीर्थक्षेत्री जात ते कांचीपुरम येथे आले. कांचीपुरमला वरदराज या नावाने विष्णूचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्या मंदिरात विष्णूकडे याचना करतात. कलीचा प्रभाव वाढत आहे. सर्वांचा अहंकार वाढत आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे. अशा लोकांना तू मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखव. अशी प्रार्थना करत ते विष्णूच्या समोर येऊन तपश्चर्याच करतात. साक्षात विष्णू हयग्रीव रूपात त्यांना दर्शन देतो. त्यांना सांगतो, मनुष्याला जर मोक्षप्राप्ती हवी असेल तर या कलियुगात दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणे, पण तो मार्ग खूप कठीण आहे. आणि दुसरा मार्ग महाविष्णूच्या सर्व गुणांनी संपन्न असलेल्या आदिशक्तीची उपासना करणे. जर एखाद्या पापी मनुष्याने देवीची उपासना केली तरी त्याचे समस्त पाप दूर होऊन त्याचे पापक्षालन होऊन त्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होईल. तो मार्ग मी आता तुला सांगतो. हा देवी उपासनेचा मार्ग तू संपूर्ण विश्वाला सांग. त्याचा प्रसार कर. ऋषींना पुष्कळ आनंद होतो. श्री विष्णू त्यांना ललिता देवीची उपासना आणि तिची कथा सांगतात. तिची उपासना करण्यासाठी तिच्या सहस्र नामाचे भावपूर्णपणे शुद्ध मनाने जर पठण केले तर देवी प्रसन्न होईल. ललिता सहस्र नामाचे वैशिष्ट्य जाणून घेऊया. आजपर्यंत जितके काही सहस्रनाम आपण ऐकले ते सर्व व्यासाने लिहिले आहेत. उदाहरण विष्णू सहस्रनाम. पण ललिता सहस्रनाम कुणी लिहिले? तर या 8 वाग्देवींनी लिहिले आहे. आद्य शंकराचार्यांनी ललिता पंचकम नावाच्या स्तोत्रात ललिता देवीची सुंदर स्तुती केली आहे. अत्यंत भावपूर्ण शब्दात देवीला त्यांनी आळवले आहे. त्यांनी केलेले देवीचे वर्णन ऐकूया. वर्णन ऐकताना देवीचे सुंदर स्वरूप अनुभवण्याचा प्रयत्न करूया. साक्षात भगवंताला भावपूर्ण शब्दात कसे आळवायचे ते शिकूया. वातावरणाशी पूर्ण एकरूप होऊया. साक्षात ललिता त्रिपुर सुंदरी आपल्या समोर आहे. भावपूर्ण स्तुती रूपातील शब्द मोती तिच्या श्रीचरणी अर्पण करूया. मी प्रातःकाळी श्री ललिता देवीच्या मनोहर मुखकमलाचे स्मरण करतो. उगवत्या सूर्यबिंबाप्रमाणे जिथे रक्तवर्ण अधर म्हणजे ओट आहेत विशाल मोत्यांच्या नथीने सुशोभित नासिका आणि कर्णापर्यंत पसरलेले विस्तीर्ण नयन आहेत, जी मणिमय कुंडल आणि स्मितहास्याने युक्त आहे, जिचे ललाट कस्तुरिका तिलकाने सुशोभित आहे, जिचे बोट लाल अंगठीने सुशोभित सुकोमल आहे, जिची बोटे कमलाच्या पाकळ्यांप्रमाणे सुंदर आणि नाजूक आहे, हातांमध्ये रत्नजडित सुवर्ण कंकण आहे, जिने धनुष्य पुष्पमय बाण आणि अंकुश धारण केले आहे, भक्तांना अभिष्ट फळ देणाऱ्या आणि संसारातील सागरातून तरुण जाण्यासाठी सुदृढ नौकारूप असलेल्या श्री ब्रह्मदेव आदि परमेश्वराच्या हातून पूजित असलेल्या आणि पद्म अंकुश ध्वज आणि सुदर्शन यासारख्या मंगलमय चिन्हांनी युक्त असलेल्या अशा ललिता देवीच्या चरणकमली मी प्रातःकाळी नमस्कार करतो. मी प्रातःकाळी परमकल्याण रूपिणी श्री ललिता भवानीची स्तुती करतो, जी करुणामयी असल्यामुळे शुद्ध स्वरूप आहे. विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लयाचे मुख्य कारण आहे. विद्येची अधिष्ठात्री देवी आहे. तसेच वेद वाणी आणि मनातील गतीने अति दूर आहे. हे ललिते कामेश्वरी कमला महेश्वरी शांभवी जगज्जननी परा वाग्देवी तसेच त्रिपुरेश्वरी अशा तुझ्या पुण्य नामांचे मी प्रातःकाळी आपल्या वाणीद्वारे उच्चारण करतो. असे हे माता ललितेचे सौभाग्यप्रद आणि सुललित 5 श्लोक आहेत, ज्यांच्या पठणाने ललितादेवी प्रसन्न होऊन विद्या धन निर्मळ सुख आणि अनंत कीर्ती प्रदान करते. आद्य शंकराचार्यांनी ललिता पंचकम या स्तोत्रामध्ये ललिता देवीची किती सुंदर स्तुती केली आहे. त्यांचा भाव आपण सर्वांनी अनुभवला. ललिता त्रिपुर सुंदरी देवीच्या दर्शनाने आपण धन्य धन्य झालो. भाव सत्संगातील पुढील अनमोल क्षण अनुभवूया. करुणामय माता, भक्ताने मारलेली आर्त हा कैकून लगेच प्रगट होते. बालक होऊन जेव्हा आपण तिला आळवतो तेव्हा तर ती लगेचच प्रगट होऊन कृपेचा वर्षाव करते. आद्य शंकराचार्यांच्या जीवनातील एका प्रसंगातून देवीचे भक्तांप्रती असलेले वात्सल्य आपण पुन्हा अनुभवूया. एकदा शंकराचार्य भिक्षा मागत मागत एक सद्गृहस्थ निर्धन ब्राह्मणाच्या घरी पोचले. तेजस्वी अतिथीला पाहून संकोचाने ब्राह्मण पत्नी लज्जित झाली. तिच्या घरात भिक्षेत देण्यासाठी एक दाणाही नव्हता. त्या पतिव्रता स्त्रीला आपली ही दुर्दशा पाहून रडू कोसळले. अश्रुपूर्ण डोळ्यांनी ती घरातील काही आवळे घेऊन आली. अत्यंत संकोचाने तिने ते सुकलेले आवळे शंकराचार्यांना भिक्षेत दिले. साक्षात भगवान शंकर स्वरूप असलेल्या शंकराचार्यांना तिची ही दरिद्रता पाहून दया आली. करुणासागर आचार्य पादांचे हृदय करुणेने भरून गेले. तत्काल त्यांनी ऐश्वर्यदायी लक्ष्मी देणाऱ्या करुणामयी वात्सल्यमयी नारायणपत्नी महालक्ष्मीला संबोधित करत कोमलकांत पद्मावलीने एका स्तोत्राची रचना केली. स्तोत्रामुळे भगवती लक्ष्मी त्रिभुवन मोहन स्वरूपात आचार्यांच्या समोर प्रगटली. अत्यंत मधुर वाणीने तिने आचार्यांना विचारले, माझे स्मरण केले का? तेव्हा त्यांनी ब्राह्मण परिवाराची दरिद्र अवस्था देवीला सांगितली. त्यांना संपन्न सबल आणि धनवान बनवण्याची प्रार्थना केली. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली, या गृहस्थाच्या पूर्वजन्मांच्या पापामुळे या जन्मात त्याच्याकडे लक्ष्मी राहू शकत नाही. त्यांच्या प्रारब्धामुळे त्यांच्या घरात लक्ष्मी नाही. शंकराचार्य अत्यंत भावाने तेव्हा देवीला म्हणाले, माझ्यासारख्या याचकाने या स्तोत्राची रचना करून त्यानंतरही हे शक्य नाही का? तेव्हा लक्ष्मी प्रसन्न झाली. खरे तर त्या ब्राह्मणाच्या प्रारब्धात लक्ष्मी नव्हतीच, परंतु या स्तोत्राच्या पाठामुळे त्या दरिद्र ब्राह्मणाचे दुर्दैव नष्ट झाले. देवीने कनक म्हणजे सोन्याचा वर्षाव केला, त्यामुळे या स्तोत्राचे नाव कनकधारा स्तोत्र म्हणून प्रसिद्ध झाले. या महान स्तोत्राच्या पठणाने रंकही राजा बनतो असा याचा महिमा आहे. शंकराचार्यांनी अशी काय स्तुती केली आहे की ज्याच्या पठणाने साक्षात महालक्ष्मी प्रगट झाली, त्यांच्यावर प्रसन्न झाली. आत्ता पण त्या स्तोत्राचा अर्थ ऐकूया. शंकराचार्यांनी ज्याप्रमाणे याचना केली ती ऐकत असतानाही आपण देवीला त्याचप्रमाणे याचना करूया. शंकराचार्य म्हणतात, जिच्यामध्ये ऐश्वर्याचा निवास आहे, संपूर्ण मंगलांची अधिष्ठात्री देवी भगवती महालक्ष्मीची कृपादृष्टी माझ्यासाठी मंगलदायी असू दे. समुद्रकन्या लक्ष्मीची ती मनोहर मुग्ध दृष्टी मला धनसंपत्ती प्रदान करो, जी संपूर्ण देवतांच्या अधिपती इंद्राप्रमाणे वैभव विलास देण्यास समर्थ आहे. मुरारी श्री हरीलाही अधिकाधिक आनंदी करणारी आहे. नीलकमलाप्रमाणे मनोहर आहे अशा महालक्ष्मीच्या नेत्रांची दृष्टी क्षणभरासाठी माझ्यावर अवश्य पडू दे. शेषशाही भगवान विष्णूची धर्मपत्नी श्री लक्ष्मीचे नेत्र आम्हाला ऐश्वर प्रदान करणारे असू दे. श्री विष्णू आपल्याकडे एकटक बघत असल्याचे बघून जी हर्षभरित होऊन त्यांच्याकडे झुकते, जी भगवान मधुसूदनाच्या कौस्तुभमणी मंडित वक्षस्थळी इंद्रनीलमय हारावलीने सुशोभित आहे, तसेच त्यांच्या मनातही प्रेम उत्पन्न करणारी आहे अशा कमलकुंजवासिनी कमलेची कटाक्षमाला माझे कल्याण करो. ज्याप्रमाणे मेघ गडगडत असताना वीज चमकते, त्याप्रमाणे कैठभ शत्रू श्री विष्णूच्या श्यामसुंदर वक्षस्थळी जी प्रकाशित होते, जिने आपल्या आविर्भावाने भृगुवंशाला आनंदित केले आहे, जी समस्त लोकांची जननी आहे, अशा भगवती लक्ष्मीची पूजनीय मूर्ती माझे कल्याण करो. समुद्रकन्या कमलेच्या मंद आणि अर्धोन्मिलित दृष्टीच्या प्रभावामुळे कामदेवानेही मंगलमय भगवान मधुसूदनाच्या हृदयात पहिल्यांदाच प्रवेश केला. त्या महालक्ष्मीची दृष्टी माझ्यावरही पडू दे. भगवान नारायणाची प्रिया असलेल्या लक्ष्मीचे नेत्ररूपी मेघ दयारूपी अनुकूल पवनाने प्रेरित होऊन दुष्कर्माला चिरकाल दूर करू दे. धर्मजन्य तापाने पीडित माझ्यासारख्या दीनरूपी चातकावर धनरूपी जलधारेची वृष्टी करू दे. जिच्या प्रीतीने पात्र होऊन तसेच ज्या दयादृष्टीच्या प्रभावाने मनुष्य स्वर्गपद सहज प्राप्त करू शकतो, अशा पद्मासना पद्मेची फुललेल्या कमलगर्भासमान कांतिमय दृष्टी मला मनोवांछित फळ प्रदान करू दे. जी सृष्टी रचनेच्या वेळी वाग्देवता ब्रह्मशक्तीच्या रूपात विराजमान असते, पालन लीलेच्या वेळी गरुडध्वज श्रीहरीची पत्नी वैष्णवशक्ती आणि प्रलयलीलेच्या वेळी शाकंभरी भगवती दुर्गा अथवा रुद्रशक्तीच्या रूपात स्थित असते, अशा त्रिभुवनाच्या एकमात्र स्वामी असलेल्या भगवान नारायणाच्या प्रिय श्रीलक्ष्मीला मी नमस्कार करतो. हे देवी, शुभ कर्माचे फळ देणाऱ्या तुला मी नमस्कार करतो. रमणीय गुणांचा सागर असलेल्या तुला मी वंदन करतो. कमलवनात निवास करणाऱ्या शक्तिस्वरूपा लक्ष्मीला माझा नमस्कार. कमलासमान कमलादेवीला माझा नमस्कार. चंद्रमा आणि अमृताची बहीण असलेल्या लक्ष्मीला माझा नमस्कार. भगवान नारायणाच्या वल्लभेला माझा नमस्कार. कमलासमान नेत्र असणाऱ्या हे मातेश्वरी, तुझ्या चरणी केलेला नमस्कार हा संपत्ती प्रदान करणारा आहे, सर्व इंद्रियांना आनंद देणारा आहे, साम्राज्य देण्यास समर्थ आणि पापांचे हरण करणारा आहे. त्यामुळे मला तुझ्या चरणांना वंदन करण्याचा शुभावसर सदैव प्राप्त होऊ दे. जिच्या कृपा कटाक्षासाठी केलेली उपासना उपासकाचे संपूर्ण मनोरथ आणि संपत्तीचा विस्तार करते, श्री हरीची हृदयेश्वरी असलेल्या हे लक्ष्मी, मी तुला मन वाणी आणि शरीराने नमस्कार करतो. भगवती हरिप्रिया, तू कमलवनात निवास करणारी आहेस. तुझ्या हातात नीलकमल सुशोभित आहे. तू अत्यंत उज्ज्वल वस्त्र गंध आणि माला यांनी सुशोभित आहेस. तुझे हे स्वरूप अत्यंत सुशोभित आहे. त्रिभुवनाचे ऐश्वर प्रदान करणाऱ्या हे देवी, तू माझ्यावर प्रसन्न हो. सर्व दिशांमधून वाहत असलेले आकाशगंगेतील निर्मळ आणि मनोहर जलाने जिच्या श्री अंगाचा सुवर्ण कलशाद्वारे अभिषेक होतो अशा संपूर्ण लोकांच्या अधीश्वर भगवान विष्णूची पत्नी आणि क्षीरसागराची पुत्री असलेल्या जगज्जननी लक्ष्मी मातेचे मी प्रातःकाळी स्मरण करतो. कमलासमान नेत्र असलेल्या भगवान केशवाची कामिनी पत्नी हे कमले, मी दीनहीन मनुष्य आहे. तुझी कृपादृष्टी तू माझ्यावर सदैव ठेव. शंकराचार्यांनी केलेली ही स्तुती ऐकून साक्षात महालक्ष्मी प्रगट झाली होती. आदिमातेची, आई जगदंबेची केवढीही आपल्यावरती माया, केवढे तिचे प्रेम आहे. कोणत्या शब्दात तिची स्तुती करावी आणि कोणत्या शब्दात तिचे वर्णन करावे. मातेच्या कृपेचा, प्रीतीचा ओघ अनुभवून आपल्या अंतःकरणातून अखंड तिचा जय जयकार होत आहे. माता लक्ष्मीच्या कृपेनेच मनुष्याला धनवैभव आणि सुखसंपदेची प्राप्ती होते. अशा या माता लक्ष्मीची 8 वेगवेगळी रूपे आहेत, ज्यांना आपण अष्टलक्ष्मी म्हणतो. अष्टलक्ष्मींच्या आराधनेने मनुष्याच्या सर्व समस्यांचा नाश होतो. समृद्धी, धन, यश, ऐश्वर्य आणि संपन्नता प्राप्त होते. अष्टलक्ष्मींच्या 8 रूपांचे रहस्य काय आहे हे आत्ता आपण जाणून घेऊया. साक्षात महालक्ष्मीने अष्टलक्ष्मींचे रूप धारण करून संपूर्ण मानवजातीला तिच्या स्वरूपाची कशी ओळख करून दिली हे आत्ता आपण समजून घेऊया. लक्ष्मीकडे आपण केवळ व्यावहारिकदृष्ट्या पाहतो, त्यामुळे आपण सतत तिच्या मागे धावत असतो. परंतु तिचा खरा अर्थ आध्यात्मिकदृष्ट्या समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे आत्मसात करून आपल्या मनामध्ये लक्ष्मीबद्दल भाव निर्माण करणे आवश्यक आहे. भाव निर्माण झाला तर आपल्याला लक्षात येतं ज्या लक्ष्मीच्या मागे आपण धावतो ती खरे तर सतत आपल्या सोबतच असते. तिला निस्वार्थ भावाने पूजल्यानेच आपण तिची खऱ्या अर्थाने प्राप्ती करू शकतो. ते कसे करायचे हे आत्ता आपण अष्टलक्ष्मींकडून शिकूया. सत्संगात उपस्थित अष्टलक्ष्मींच्या चरणी शरण जाऊन या अष्टलक्ष्मींची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. अष्टलक्ष्मी कोणत्या आहेत? अष्टलक्ष्मी म्हणजे आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राजलक्ष्मी. आपण कधी हा विचार केला आहे का की आपण पृथ्वी तलावर का आलो आहोत? आत्ता आपले जेवढे वय आहे तेवढी वर्ष आपण पृथ्वीवर राहत आहोत. त्यापूर्वी आपण कुठे राहत होतो? आपला मूळ स्रोत कोठे आहे? आपण कोण आहे? मृत्यूनंतर आपण कोठे जाणार? अशा प्रकारे आपल्या मूळ स्त्रोताचे ज्ञान होणे हीच आदिलक्ष्मी होय. सर्व विश्वाची उत्पत्ती करणारी आदिशक्तीच आहे. आदिशक्तीच आपला उगम स्त्रोत आहे. या आदिशक्तीविषयी ज्ञान झाल्यामुळे सर्व भयापासून, भीतीपासून आपण मुक्त होतो आणि संतोष, आनंद याची प्राप्ती करतो. हीच आदिलक्ष्मी आहे. या नवरात्रीच्या निमित्ताने आपण सर्वांनी याच आदिलक्ष्मीचा जागर करूया. धनलक्ष्मी, मनुष्य धनाच्या इच्छेपोटी आणि अभावामुळे अधर्म करतो. हिंसा, चोरी, फसवणूक यासारखी चुकीची कामे करतो. काही व्यक्ती धन म्हणजेच लक्ष्मी मानतात, तिला प्राप्त करणे हेच लक्ष्य बनवतात. पैसे मिळवण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. पण ज्यांनी धन हेच लक्ष्य बनवले आहे ते दुःखी होतात. आपण सर्वजण त्या महालक्ष्मीचे भक्त आहोत जी धनाची देवी आहे, धनलक्ष्मी आहे. आपल्याकडे जे काही धन आहे ते धन म्हणजे या धनलक्ष्मीचा प्रसाद आहे. या भावाने आपण तिचा सन्मान केला, सदुपयोग केला, तरच धनलक्ष्मी आपल्याकडे स्थिर होते. आपल्याकडे असलेले धन हे तिचीच देण असल्यामुळे आपण सत्कार्यासाठी, धर्मकार्यासाठी धनाचा विनियोग केल्यास धनलक्ष्मी आपल्यावर अधिकाधिक प्रसन्न होईल. या नवरात्रीनिमित्त आपण धनलक्ष्मीचा सन्मान म्हणजे धनाचा योग्य आणि काटकसरीने आणि अधिकाधिक सत्कार्यासाठी वापर करण्याचा निर्धार करूया. आपल्या अंतरातील गुण हे आपले खरे धन आहे. जे धन स्वतः ईश्वराने आपल्याला दिले आहे अशा गुणरूपी धनाची वृद्धी करण्यासाठी आज निश्चय करूया. विद्यालक्ष्मी, विद्या ज्ञान येते तेव्हाच जीवनात स्थिरता येते. शिक्षण घेणे किंवा शिकणे ही खरी विद्या नाही. जे आपण काही शिकतो ते आचरणात आणणे हीच खरी विद्या आहे. आणि यामुळेच विद्यालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्या साधनेतही आणि जीवनातही हे सूत्र आपण आचरणात आणूया. जे जे शिकायला मिळते ते सर्व कृतीत आणतो का? ते सर्व आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करतो का? याकडे लक्ष देऊया. या नवरात्रीनिमित्त आपण असा दृढ संकल्प करूया, आपण जे काही शिकणार ते सर्व आपल्याला आचरणात आणायचे आहे, त्याचप्रमाणे कृती करायची आहे. आणि यामुळेच विद्यालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊन विद्यालक्ष्मीचे अस्तित्व सदैव आपल्या सोबत असणार आहे. धान्यलक्ष्मी, आपण धान्यलक्ष्मीचे वैशिष्ट्य जाणून घेऊया. धान्य म्हणजे अन्न. आपल्याकडे धन आहे परंतु धान्य नाही, खायला काही नाही, तर आपण जीवित कसे राहणार? यावरून धान्यलक्ष्मीची जीवनातील आवश्यकता आपल्याला लक्षात येते. कोरोनाच्या महामारीच्या काळात भारतभरात दळणवळण बंदी असताना अनेकांनी हे अनुभवले आहे. दळणवळण बंदीमुळे घरातून बाहेर पडता येत नाही, काही विकत घेता येत नाही. अशावेळी धनलक्ष्मीपेक्षाही धान्यलक्ष्मीचे महत्त्व आपल्या जीवनात किती आहे हे सर्वांनी अनुभवले. आपल्या घरात जे काही आहे त्यावरच आपल्याला निर्वाह करावा लागला. येथे सर्वात महत्त्वाचा भाग कुठला? धान्यलक्ष्मीची कृपा आपल्यावर असल्यामुळेच तिने आपल्याला कधी उपाशीपोटी ठेवले नाही, अशी अनुभूती अनेकांनी घेतली असेल. केवळ आत्ताच नव्हे तर जन्मापासूनच ती प्रत्येक जीवाची अशी काळजी घेत असते. त्या धान्यलक्ष्मीची कृपा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अन्नधान्याचा योग्य वापर करणे, ते वाया न घालवणे हीच धान्यलक्ष्मीच्या चरणी खरी कृतज्ञता आहे. या माध्यमातून तिच्या चरणी आपण सतत कृतज्ञ राहूया. येणाऱ्या आपत्काळातही प्रत्येक परिस्थितीमध्ये तिची कृपा आपल्यावर राहावी. आपल्याला अन्नाची धान्याची कमतरता भासू नये यासाठी तिला आर्तभावाने प्रार्थना करूया. आत्ता आपण धैर्यलक्ष्मीची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. आपल्याकडे सर्व काही आहे, धन आहे, धान्य आहे, सारी संपन्नता आहे, पण धैर्य नाही. तर जीवनातील कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्याचे बळ आपल्यात राहत नाही. हिम्मत म्हणजे धैर्य. धैर्य एक संपत्तीच आहे. धैर्याच्या रूपाने साक्षात हीच धैर्यलक्ष्मी रूपी दिव्य शक्ती आपल्या अंतरात वास करत असते, सतत आपल्या सोबत असते. आपल्या अंतरातील आत्मविश्वास म्हणजेच धैर्यलक्ष्मी आहे. आपल्या अंतरातील ईश्वरावरील श्रद्धा हीच धैर्यलक्ष्मी आहे. धैर्यलक्ष्मी असली तरच जीवन यशस्वी होते. कोणत्याही परिस्थितीचा प्रसंगाचा सामना करण्यासाठी धैर्यलक्ष्मीची कृपा आवश्यक आहे. आजच्या सत्संगात या नवरात्रीच्या दिवशी धैर्यलक्ष्मीला आपण प्रार्थना करूया. सतत आपल्या अंतरात वास करण्यासाठी देवीला आळवूया. येणाऱ्या काळात कुठल्याही परिस्थितीचा प्रसंगाचा सामना करण्यासाठी तूच आमच्यावर कृपा कर. तूच आमच्यामध्ये धैर्य निर्माण कर. आत्ता आपण संतान लक्ष्मीची वैशिष्ट्य समजून घेऊया. कोणतेही कार्य पुढे चालवायला प्रजोत्पत्ती लागते. लक्ष्मी गर्भातील शिशूच्या प्रवासातील सर्व अडथळे दूर करून त्याचा मार्ग सुकर करते. विष्णूच्या कार्यासाठी प्रत्येक जीवाला पृथ्वी तलावर जन्म देते. जिच्या कृपेने सुख, समृद्धी, शांती देणारी संतान प्राप्त होते ती म्हणजे संतान लक्ष्मी. प्रत्येकालाच अशी संतती लाभावी असे वाटत असते. तरी आपण हे विसरू नये की आपण सर्वजण संतान लक्ष्मीचे संतान आहोत. आपणही देवीला आवडेल अशी तिची संतती बनण्याचा प्रयत्न करूया. ती माता आपल्या बालकांना जे काही हवे ती निश्चितच देईल. विजयलक्ष्मी, बऱ्याचदा आपल्याकडे सर्व सोयी सुविधा असूनही आपल्या कार्यात यश मिळत नाही, तेव्हा विजयलक्ष्मीची कमी असते असे म्हटले जाते. आपल्या सर्वांचा जन्म ईश्वर प्राप्तीच्या महान देहाला प्राप्त करण्यासाठी झाला आहे. कोणतीही गोष्ट ईश्वराशी जोडलेली असते तेथे विजय निश्चितच आहे. ईश्वराचे दुसरे नाव यश आहे. जेथे ईश्वर तेथे यश आणि तेथे विजय. त्यामुळे निश्चिंत राहून आपण साधना करायला हवी. ईश्वर प्राप्तीसाठी साधना अथवा सेवा करताना ही विजयलक्ष्मीच आपल्या सोबत राहून आपल्या ध्येयाला विजय म्हणजेच यश प्रदान करणार आहे. साधनेतील कोणताही प्रयत्न करताना, सेवा करताना अथवा कोणतेही ईश्वरी कार्य करताना आपण विजयलक्ष्मीचा आशीर्वाद आवर्जून मागूया. अष्टलक्ष्मीतली आठवी लक्ष्मी म्हणजेच राजलक्ष्मी, प्रजापालन करणे, प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य असते. पूर्वीच्या काळी राजाला ईश्वराचे रूप मानायचे. खरे तर साक्षात विष्णूच राजाच्या रूपात यायचा. श्री महाविष्णूने इश्वाकू वंशामध्ये राजा पृथ्वी या नावाने जन्म घेतला. 10,000 वर्ष राजाने अत्यंत चांगले राज्य चालवले. लोक त्याला ईश्वर मानायला लागले. राजा पुष्कळ नम्र होता. तो म्हणायचा, माझ्यावर देवी महालक्ष्मीची कृपा आहे. माझ्या प्रजेला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. या राजाचे वैशिष्ट्य म्हणजे तो प्रजेला आपली संतान मानायचा. हिंदू राष्ट्राच्या कार्यासाठी असे राजे आपल्याला हवे ज्यांच्या मागे साक्षात राजलक्ष्मी उभी असणार आहे. राजलक्ष्मीचा आशीर्वाद आपण आवर्जून मागूया. अशा प्रकारे हे 8 प्रकारचे धन एक दुसऱ्याशी संलग्न आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे हे 8ही धन कमी अधिक प्रमाणात असते. आपण त्यांचा किती सन्मान करतो, वापर करतो हे आपल्यावर असते. या 8 लक्ष्मी नसणे यालाच अष्टदारिद्र्य म्हणतात. ईश्वरापासून दूर नेऊन दरिद्र बनवणाऱ्या आपल्यामध्ये असलेल्या दोष अहमला दूर करण्यासाठी आपण प्रार्थना करूया. साधकाचे खरे शाश्वत असे धन म्हणजेच भाव, भक्ती, श्रद्धा आणि तळमळ. असे धन सतत आपल्यासोबत राहण्यासाठी भावपूर्ण प्रार्थना करूया. अष्टलक्ष्मींची भावपूर्ण स्तुती करणाऱ्या अष्टलक्ष्मी स्तोत्राने भावसत्संगाची समाप्ती करूया. हे आदिलक्ष्मी, माझे रक्षण कर. वेदाने तुझी स्तुती केली आहे. देवता, ऋषीमुनी आणि भक्तांद्वारे तू वंदित आहेस. सुवर्णकांतीच्या मोक्ष देणाऱ्या हे मधुसूदन प्रिया आदिलक्ष्मी, तुझा जय जयकार असो. हे धान्यलक्ष्मी, तू धान्याची पूर्ती करणारी आहेस. समुद्र मंथनातून तू उत्पन्न झाली आहेस. देवताही तुझ्या चरणांचा आसरा घेतात. अशा हे मधुसूदन प्रिया धान्यलक्ष्मी, तुझा जय जयकार असो. हे धैर्यलक्ष्मी, तू धैर्य देणारी आणि लवकरच वरदान आणि फल देणारी आहेस. शास्त्र वचने तुला पूजतात. तू पाप आणि भय दूर कर. हे मधुसूदन प्रिया धैर्यलक्ष्मी, तुझा जय जयकार असो. हे गजलक्ष्मी, हत्तीने तुझी पूजा केली आहे. तुझ्या भोवती रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ आहे. हरी, शिव आणि ब्रह्मा तुझ्या पराक्रमाची प्रशंसा करतात. तुझे पवित्र चरण सर्व दुःख दूर करतात. हे मधुसूदन प्रिया गजलक्ष्मी, तुझा जय जयकार असो. हे संतान लक्ष्मी, तू संतान देणारी आहेस. गरुड तुझे वाहन आहे. सप्तस्वरांनी सुशोभित केलेल्या गीतांतून तुझी प्रशंसा होते. देवता, राक्षस, ऋषी आणि मानव सर्व तुझ्या चरणी झुकतात. हे हे मधुसूदन प्रिया संतान लक्ष्मी तुझा जय जयकार असो. हे विजयलक्ष्मी तू विजय देणारी आहेस. वाद्य संगीताने तुझी प्रशंसा केली जाते. कनकधारा स्तोत्रात तुझ्या महिमेचे सुंदर वर्णन आहे. शंकराचार्य तुझ्या पवित्र चरणी वंदन करतात. हे मधुसूदन प्रिया विजयलक्ष्मी तुझा जय जयकार असो. हे विद्यालक्ष्मी तू विवेकबुद्धी देणारी आहेस. निरनिराळ्या रत्नांनी सुशोभित आहेस. कानामध्ये तू सुंदर कर्णभूषणे घातली आहेस. तू 9 प्रकारच्या संपत्ती देणारी आहेस. हे मधुसूदन प्रिया विद्यालक्ष्मी तुझा जय जयकार असो. हे धनलक्ष्मी शंख आणि इतर वाद्यांच्या दैवी ध्वनीने तुझी पूजा केली जाते. तुझी पूजा वेद पुराण आणि पौराणिक कथांनीही केली आहे. तू आम्हाला वैदिक मार्ग दाखव. हे मधुसूदन प्रिया धनलक्ष्मी तुझा जय जयकार असो. तुझा जय जयकार असो. तुझा जय जयकार असो. भाव सत्संगाच्या माध्यमातून करुणामय मातेने आपल्याला दर्शन देऊन आशीर्वाद दिला, यासाठी तिच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.